नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्रांची आज छाननी. 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार. राज्यभरात 288 मतदारसंघांसाठी 7,995 उमेदवारांचे 10,905 अर्ज दाखल. प्रसिद्ध साहित्यिक डॉ वीणा देव यांचं निधन. पुण्यात काल अंत्यसंस्कार. शरियत काउन्सिलला घटस्फोटाचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचा निकाल. निरामय जीवनाचा संदेश देणारा धनत्रयोदशीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा. आणि तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय महिला संघाचा मालिका विजय. आता सविस्तर बातम्या. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्रांची आज छाननी होणार आहे. उमेदवारांना 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. दरम्यान काल अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्यभरात 288 मतदारसंघांसाठी एकूण 7,995 उमेदवारांचे 10,905 अर्ज दाखल झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल 368 अर्ज दाखल झाले. माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यंदा सर्व लक्ष विधानसभा निवडणुकीवर केंद्रित करण्याचा निर्णय पक्षानं घेतला असल्यानं एमआयएम पक्षानं नांदेड लोकसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं सय्यद इम्तियाज यांनी सांगितलं. महायुतीचे संजय शिरसाट यांनी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून, महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद मध्य मतदारसंघातून, तर महायुतीचे अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून काल उमेदवारी अर्ज दाखल केले. औरंगाबाद पूर्वमधून महाविकास आघाडीचे पांडुरंग तांगडे, पैठणमधून महायुतीचे विलास भुमरे, तर कन्नडहून महायुतीच्या संजना जाधव यांनी अर्ज दाखल केला. कन्नड मतदारसंघातून माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक अर्ज दाखल केला आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 4 विधानसभा मतदारसंघात काल 130 उमेदवारांनी 179 अर्ज भरले. जिल्ह्यात आतापर्यंत 185 उमेदवारांचे 271 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. लातूर जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात काल 125 उमेदवारांनी 173 अर्ज दाखल केले, तर जिल्ह्यात आतापर्यंत 213 उमेदवारांनी 301 अर्ज भरले आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काल 27 उमेदवारांनी 34 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 41 जणांचे 56 अर्ज दाखल झाले आहेत, तर जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघात काल 388 अर्ज दाखल झाले. आतापर्यंत 515 उमेदवारांनी एकूण 667 अर्ज भरले आहेत. जालना जिल्ह्यातल्या 5 विधानसभा मतदारसंघात काल 149 उमेदवारांनी 208 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत एकूण 258 उमेदवारांचे 382 अर्ज दाखल झाले आहेत. बीड जिल्ह्यातल्या 6 मतदारसंघात आतापर्यंत 409 उमेदवारांनी 566 अर्ज दाखल केले. परभणी जिल्ह्यात 189 उमेदवारांनी 244 अर्ज भरले आहेत, तर हिंगोली जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघात काल 124 नामनिर्देशन पत्रं दाखल झाली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, श्रीरामपूर मतदारसंघातून काँग्रेसचे हेमंत ओगले यांनी अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून विद्यमान आमदार लहू कानडे यांना काँग्रेसनं उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज जालना आणि बीड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. येत्या 20 नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालक आर विमला यांनी केलं आहे.
20 नोव्हेंबर 2024 अधोरेखित करून ठेवा, कारण त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी. तर न विसरता निवडणुकीसाठी सगळ्यांनी जायचंय, कारण सुट्टी पण आहे. सिनेमाच्या तिकिटाच्या रांगा, इतर करमणुकीच्या ठिकाणाच्या रांगा किंवा व्हॉट्सअप फेसबुकवर आपण असतोच, परंतु आपलं जो नैतिक जबाबदारी आहे एक नागरिक होण्याचा आणि सगळ्यात श्रेष्ठ जे आपल्याला दान करायचं आहे मतदान, ते न विसरता आपण सगळ्यांनी करायचं आहे. मी तर प्रत्येकदा निवडणुकीच्या वेळी करतेच, तुम्हीही करा एवढे माझे मनापूर्वक आपल्या सगळ्यांना विनंती आहे.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. प्रसिद्ध साहित्यिक डॉ वीणा देव यांचं काल पुण्यात निधन झालं. त्या 75 वर्षांच्या होत्या. मान्यवरांच्या मुलाखती आणि इतर कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या आकाशवाणीशी जोडलेल्या होत्या. त्यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत.
हाडाच्या शिक्षक असलेल्या वीणा देव यांनी पुण्यात शाहू मंदिर महाविद्यालयात 32 वर्ष अध्यापन केलं. विविध पुस्तकांचं संपादन करणाऱ्या वीणा देव यांची स्वांसीतील दिवस, परतोनी पाहे, आठवणींचा झिम्मा अशी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. आपले पिता गोनी दांडेकर यांच्यावर त्यांनी लिहिलेल्या आशक मस्त फकीर या व्यक्तिचित्राला राज्य शासनानं उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार देऊन गौरवलं होतं. आपल्या मृण्मय प्रकाशनाद्वारे वीणा देव यांनी गोनीदांच्या दुर्मिळ साहित्यकृती प्रकाशित केल्या. याशिवाय गोनीदांच्या स्मरणार्थ मृण्मय पुरस्कार, दुर्ग साहित्य संमेलन आणि छायाचित्र प्रदर्शनही त्या भरवत असत. गोनीदांच्या विविध कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे वीणा देव यांनी आपल्या कुटुंबियांच्या साथीनं शेकडो कार्यक्रम केले आहेत.
वीणा देव यांच्या पार्थिव देहावर काल रात्री पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल समाजातल्या सर्वच क्षेत्रातून दुःख व्यक्त होत आहे. शरियत काउन्सिलला घटस्फोटाचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही असा निकाल मद्रास उच्च न्यायालयानं दिला आहे. एका मुस्लिम जोडप्यानं ट्रिपल तलाक संदर्भात मदुराई खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जी आर स्वामीनाथन यांनी हा निकाल दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. शरियत काउन्सिल ही एक खासगी संस्था आहे. या संस्थेला कौटुंबिक तसंच आर्थिक विषय हाताळता येऊ शकतात, परंतु घटस्फोटाचं प्रमाणपत्र देणं किंवा दंड ठोठावण्याचा अधिकार या संस्थेला नाही असं मदुराई खंडपीठानं या निकालात स्पष्ट केलं आहे. प्रकाश आणि आनंदाचं पर्व असलेल्या दीपोत्सवात धनत्रयोदशीचा सण काल साजरा झाला. सायंकाळच्या सुमारास घरोघरी भगवान धन्वंतरी यांचं पूजन करण्यात आलं. धन्वंतरी दिन आणि नवव्या आयुर्वेद दिनानिमित्त नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरोग्याशी संबंधित उपक्रमांना काल प्रारंभ करण्यात आला. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात काल राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर आणि मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आलं. महिला क्रिकेटमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं 6 खेळाडू राखून विजय मिळवत 3 सामन्यांची मालिका 2-1 जिंकली आहे. काल अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं प्रथम फलंदाजी करत 232 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय महिलांनी स्मृती मंधानाच्या शतकी खेळीच्या बळावर 45व्या षटकात 4 खेळाडू गमावत हे लक्ष्य साध्य केलं. स्मृती मंधानाला प्लेअर ऑफ द मॅच तर दीप्ती शर्माला प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. महाराष्ट्र पोलीस अकादमीचा 125वा दीक्षांत सोहळा राज्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक नवल बजाज यांच्या उपस्थितीत काल नाशिक इथं पार पडला. यावेळी 108 पुरुष आणि 3 महिला असे एकूण 111 पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेत दाखल झाले. परभणी जिल्ह्यात सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून जिंतूर आणि परभणी या 2 विधानसभा मतदारसंघांसाठी के हरिता यांची तर गंगाखेड आणि पाथरी या मतदारसंघांसाठी संचिता बिष्णोई यांची नियुक्ती केली आहे. तर सर्व मतदारसंघांसाठी राजेश दुग्गल यांची निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. बीड जिल्ह्यात आष्टी, केज आणि परळी विधानसभा निवडणुकीचे खर्च निरीक्षक म्हणून के रोहन राज यांची तर गेवराई, माजलगाव आणि बीड विधानसभा निवडणुकीचे खर्च निरीक्षक म्हणून कपिल जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात निवडणूक विभागाच्या वतीनं सर्व उमेदवारांचे अभिलेखे व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना खर्च निरीक्षक ए गोविंदराज यांनी दिल्या आहेत. देगलूर बिलोरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या खर्चाबाबतच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. बीड जिल्ह्यात काल अवैध वाहतूक होणाऱ्या मद्यासह सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कळंब अंबाजोगाई मार्गावर महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली. धाराशिव इथं जात प्रमाणपत्रासाठी 19,000 रुपये लाच घेताना संबंधित कार्यालयातल्या शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल रंगेहात पकडलं. सागर क्षीरसागर असं या शिपायाचं नाव आहे. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी वर्षभरातल्या 3 स्थानिक सुट्ट्यांपैकी उद्या 31 ऑक्टोबरची दीपावलीची सुट्टी रद्द करून त्याऐवजी 7 डिसेंबर 2024 रोजीची चंपाषष्ठीची सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार 31 ऑक्टोबरला जिल्ह्यात सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं नियमितपणे सुरू राहतील असं कळवण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्रांची आज छाननी. 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार. राज्यभरात 288 मतदारसंघांसाठी 7,995 उमेदवारांचे 10,905 अर्ज दाखल. आणि शरियत काउन्सिलला घटस्फोटाचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचा निकाल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.